ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
उत्तर प्रदेशातील 3 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट अंतर्गत 24 तास ऊस खरेदी केंद्राची स्थापना. उत्तर प्रदेशच्या ऊस विभागाने पायलट प्रोजेक्ट अंतर्गत राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये अशी ऊस खरेदी केंद्र खुली केली आहेत जी 24 तास खुली राहतील. शेतकऱ्यांना 24 तास ऊस विक्रीची सुविधा देणं तसंच रस्त्यावर ऊस वाहतुकीमुळे होणाऱ्या ट्रॅफिक जामच्या समस्या मिटवण्याच्या उद्देशातून ही केंद्र खुली करण्यात आली आहेत. या प्रोजेक्टला राज्यातील 45 ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये लागू करताना मॉडेल ऊस पुरवठा केंद्र स्थापित करण्याची योजना आहे. आतापर्यंत या केंद्रांवर केवळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकरी आपल्या ऊसाची विक्री करू शकत होते. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त ऊस आयुक्त वाय एस मलिक यांनी सांगितलं की या प्रोजेक्टच्या अंतर्गत प्रदेशातील सर्व 119 साखर कारखान्यातील प्रत्येक ऊस पुरवठा सर्कलमध्ये कमीत कमी एक मॉडेल ऊस केंद्र स्थापन केलं जाईल. हा प्रोजेक्ट पुढच्या गाळप हंगामापर्यंत पूर्ण करण्याचं ध्येय आहे. आतापर्यंत 3 जिल्ह्यात 5 मॉडेल केंद्र सुरू केले आहेत, ज्यामध्ये एक हरदोई आणि बागपतमध्ये तर 3 लखीमपूर खीरीमध्ये आहेत. या प्रोजेक्ट अंतर्गत नीट काम करत नसलेल्या सध्याच्या 2-3 केंद्र मिळून एक मॉडेल ऊस खरेदी केंद्र स्थापन करण्याचीही योजना आहे. मलिक यांनी सांगितलं की ऊसाच्या विक्रीला उशीर झाल्यामुळं पडून राहिलेला ऊस वाळतो, यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. तसंच काटामारीच्या तक्रारी दूर करण्याच्या हेतूनं ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. कारखान्यांमध्ये ऊसाच्या पुरवठ्यासाठी या मॉडेल ऊस खरेदी केंद्रावर पर्याप्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी विविध सोयही करण्यात येणार आहेत.